बालमित्रांनो, तुमचे मित्रमैत्रिणी असतात की नाही? मग तुमची शाळेत मैत्री किती दाट असते, एकमेकांपासून तुम्हाला करमत नाही ना? अशीच एक मैत्रीची गोष्ट मी आता सांगणार आहे. अशी असावी दाट मैत्री. एका जंगलात एक जिराफ व एक हरिण लहानपणापासून जवळजवळ राहत होते. साहजिकच वयाबरोबर त्यांची मैत्री पण वाढत गेली. जिराफ चांगलाच उंच व तगडा झाला, पण हरिण मात्र त्याच्या योग्य उंचीनुसारच वाढले. जंगलात सतत दोघे एकत्र फिरत असत. उंच झाडावरची कोवळी पाने जिराफ हरणाला खुडून देत असे, तर जमिनीवरचे कोवळे गवत हरिण त्याला भेट म्हणून देत असे. दोघे सतत एकत्र राहिल्याने त्यांचा खूप फायदा होई. जिराफाला लांबूनच कोणी आपल्यावर हल्ला करणार का ते दिसत असे, तर सावध हरिणाचे कान आजूबाजूचा कानोसा घेत असत. या जोडगळीवर हल्ला करायचा बेत बऱ्याच दिवसापासून एका अक्राळ विक्राळ वाघाने केला होता, पण त्याला संधी मिळत नव्हती. एकदा मात्र त्याच्या मनाप्रमाणे जुळून आले. जिराफ आणि हरिण एकमेकांपासून थोडे लांब सरत गेले. वाघाने हरिणावर झेप घेतली. तेवढ्यात हरिण कुठे मागे पडले म्हणून जिराफाने मान वळवली. त्याला दिसले आपला मित्र भयाने भीतीने थरथर कापत आहे व वाघाने जबडा उघडलाय. जिराफाने पटकन मान जमिनीला समांतर करून मागून वाघाला ढुशी दिली. मागून बसलेल्या धडकेने वाघ कोलमडलाच. हरिणाला तेवढी संधी पुरेशी होती. त्याने आपली अणकुजीदार नख शिंगे वाघाच्या डोळ्यात खुपसली. रक्ताचे कारंजे उडाले. वाघ वेदनेने व रागाने वेडापिसा झाला, पण आता तो पुरता आंधळा झाला होता. जवळच मोठे चिखलाचे डबके होते. जिराफाने व हरणाने हुलकवण्या देत त्या डबक्याजवळ वाघाला नेले. हरणाने तेवढ्यात युक्ती करून झाडाची एक मोठी वेल ओरबडली. वाघाने अंदाजाने हरणाच्या दिशेने उडी घेतली. हरणाने वेलीला झोका दिला. वाघ वेलीत पाय अडकून डबक्यातच जाऊन पडला. चिखलाच्या डबक्यात चांगलाच रुतून बसला व डरकाळ्या पडू लागला. जिराफाने वेळीच मागे बघितले नसते व वाघाला ढुशी नसती दिली तर हरणाचा घास वाघाने घेतला असता. जीवावरचे हे संकट टळल्यावर ते दोघे असेच एका तलावाकाठी फिरत होते. तिथे केवड्याचे घनदाट बन होते. त्या केवड्याचा सुगंध सगळ्या वातावरणात पसरला होता. त्या बनाच्या शेजारी एक चिंचेचे झाड होते. चिंचेचा कोवळा पाला जिराफाला खूप आवडत असे. त्या कोवळ्या पालाच्या मोहाने जिराफ चिंचेच्या झाडाजवळ गेला. फक्त पाल्याकडे नजर असल्याने त्याला जमिनीवरचे दिसले नव्हते. केवड्याच्या बनात एक पिवळा धम्मक नाग दबा भरून बसला होता. जिराफाचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. मात्र हरणाला काहीतरी सळसळ ऐकू आली. तेवढ्यात त्याचे लक्ष गेले फणा उभारलेल्या नागाकडे. त्याने धावत जाऊन आपले खूर त्या फणा उभारलेल्या नागाच्या मानेवर मारले. अनपेक्षित हल्ल्याने नाग भुईसपाट झाला. हरणाच्या खुरात तीक्ष्ण नखे असतात. एक पाय त्याच्या मानेवर दाबत हरणाने बाकी पाय पण त्याच्या शरीरावर रोडले. जिराफाचे लक्ष त्याच्याकडे गेल्यावर त्याला आपल्यावर आलेल्या संकटाची जाणीव झाली. दोघांनी पायाने नागाला यथेच्छ बुकलून काढले व एकदम मरणासन्न झाल्यावर जिराफाने तोंडात उचलून लांब तलावात त्याला फेकून दिले. अत्यंत विषारी सापापासून हरणाने आपल्याला वाचवले म्हणून जिराफाचे मन भरून आले. त्या सापाच्या एकाच दंशाने तो तडफडून मेला असता. हरणाला मात्र जिराफाचा जीव वाचून मैत्रीचे ऋण फेडल्याचे थोडे समाधान झाले. अजूनही तुम्ही त्या जंगलात गेलात ना, तर एक म्हातारा जिराफ व एक म्हातारे हरिण एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हिंडत असतात. बाय बाय.